नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्नेहा गांवस तुमका राष्ट्रीय खबरो दिता। भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज सेगीत तिसरे खेप भारताचे प्रधानमंत्री म्हण सोपूत घेतले। राष्ट्रपती भवनांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तांकां तशेंच नव्या केंद्रीय मंत्रीमंडळाक पदाचो आनी गुप्ततायेचो सोपूत दितल्यो। राष्ट्रपती हांणी नरेंद्र मोदी हांकां नवे सरकार घडोवपा खातीर आपयले। सोपूत विधी सुवाळो सांच्या 7:15 जातलो। शुक्रारा मोदी हांणी राष्ट्रपतीची भेट घेवन नवे सरकार घडोवपाचो दावो सादर केल्लो। भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हांच्या फुडारपणाखाला राष्ट्रीय लोकशाय आघाडीच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतीक मेळून नरेंद्र मोदी भाजपा संसदीय पक्षाचे फुडारी म्हण वेचून आयल्यात अशे पत्र सादर केल्ले। तशेंच राष्ट्रीय लोकशाय आघाडीच्या घटक पक्षांचे तेक्याचे पत्र राष्ट्रपतीक दिल्ले। भारतान शेजारच्या देशांतल्या आणि हिंद महासागर वाठारातल्या जायत्या फुडाऱ्यांक सोपूतविधी सुवाळ्याक हजर रावपाक आपोवणे दिला। सिक्कीमांत फाल्यां सांजवेळा 4:00 गँगटोकातल्या पलजोर स्टेडियमांत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे फुडारी प्रेमसिंग तमांग सिक्कीमाच्या मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतले। तशेंच तांच्या मंत्रीमंडळाचो लेगीत सोपूत विधी सुवाळो जातलो। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य तमांग आणि तांच्या मंत्रीमंडळाक पदाचो आणि गुप्ततायेचो सोपूत दितले। राष्ट्रीय पात्रताय प्रवेश परिक्षेंत 1,500 परस चड उमेदवारांक दिल्ल्या कृपा गुणांचो नियाळ घेवपा खातीर केंद्रीय शिक्षण मंत्रालयान 4 वांगड्यांचे पॅनल तयार केला। ह्या पॅनलाचो मुखेली युपीएससीचो आदलो अध्यक्ष असतलो अशें पत्रकार परिषदेंत उलयतना राष्ट्रीय चांचणी एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार सिंग हांणी सांगले। समिती सप्तका भितर आपली शिफारशी अहवाल सादर करतली आणि ह्या उमेदवारांच्या निकालांत सुधारणा जावंक शकता अशें एनटीएच्या डीजीन सांगले। वैजकी आणि दंतवैजकी प्रवेश चाचणीचो निकाल 4 जून दिसा जाहीर झाल्लो आणि उपरांत इच्छूक लोकांनी जायत्या मुद्द्यांचेर आरोप करून नव्यान परीक्षा घेवपाची मागणी केल्या। परीक्षेचे पेपर लीक झाल्ल्या प्रकरणाक तोंड दिवपा खातीर उत्तर प्रदेश सरकार नवो कायदो हाडटलो। लखनौ हांगा राज्यातल्या भरती आयोगाच्या मुखेल्याकडल्यान झाल्ल्या उंचेल्या पावण्यावेले बसकेन उलोवप करताना मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी पेपर लीक वा सॉल्वर गँग सारख्यो अराजक कार्यावळी मान्य नात आणि अशा गुन्ह्यांची खर कारवाय करची पडटली हाचेर भर दिलो। अशा गुन्ह्यांकारी कार्यावळींचेर बेगोबेग उपाय काढपा खातीर खर कायदे करप गरजेचे असा असे त्यांनी सांगले। भरती परीक्षेचे संचालन सुधारपा खातीर केल्ल्या जायत्या उपायांनी फकत सरकारी वा निधी दिवपी शिक्षणिक संस्थांची परीक्षा केंद्र म्हणून काम करतले। आता दरेक कुडींत सीसीटीव्ही कॅमेरे असतले आणि परीक्षा केंद्रां फकत शारांनी असतली असे योगी हांणी जाहीर केले। भरती प्रक्रियेच्या दरेक टप्प्यांत राज्यातल्या उंचेल्या अधिकाऱ्यांच्या तशेंच खाशेल्या कार्यदळाच्या संपर्कांत रावपाक योगी हांणी आयोगांक सांगला। पुराय प्रक्रियेत विस्तारान बदल करपाची गरज असा हाजेर भर दिवन प्रश्नपत्रिकेची मांडावळ करपा खातीर आणि भरती प्रक्रियेच्या हेर पावण्या खातीर वेगवेगळ्या एजन्सीचो वापर करपाक योगी हांणी सांगला। रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांनी उटंगाराचा पाऊस पडपाची शक्यता असून भारतीय हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला। तसेच अहमदनगर आणि नाशिका खातीर लेगीत ऑरेंज अलर्ट जारी केला। मुंबई आणि त्याच्या उपनगरातल्या साबार वाठारांनी आज सकाळी हलको पाऊस पडलो। भारतीय हवामान खात्यान मुंबई आणि ठाणे रायगड पालघर सहित हेर वेगवेगळ्या जिल्ह्यांखातीर येलो अलर्ट जारी केला। नोंदी आणि अभिलेखागाराच्या महत्वाविषयी लोकांमधी जागृताय करपाखातीर आज देशभर आंतरराष्ट्रीय अभिलेख दिस मनयतात। दीर्घकाळातल्या अभिलेखागाराची जतनाय आणि प्रवेशाची गरज सामान्य भौशिक खाजगी आणि भौशिक क्षेत्रांच्या पुरायपणान जाणविकाय करपाचो या दिसाचो हेत असा। 2004 वर्सा व्हिएन्ना हांगा जाल्ल्या आंतरराष्ट्रीय महासभे वेळार हाजीर आशिल्ल्या भाग घेवप्यांनी एक थाराव आपणायलो। तातून अभिलेखागाराची म्हत्व आणि मोल दाखोवपा खातीर संयुक्त राष्ट्रांनी एक विशिष्ट दीस थारावचो अशी मागणी केली। उपरांत 2007 वर्सा आंतरराष्ट्रीय अभिलेखागार परिषदेचे वर्सुके बसकेन 9 जून दिसा आंतरराष्ट्रीय अभिलेख दीस म्हणून मनयतले अशें थारायलें। क्रिकेटींत न्यूयॉर्कांतल्या नासाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानार जावपी T20 संवसारीक करंड सर्तीच्या आयच्या खेळांत भारत आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड सांजेच्या 8 वरांचेर खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.